तो कामणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने। भगवंत आले द्वारकेहून पंढरपूरला, आणि तिथंच ते राहून गेले, राहिले, अद्यापि तिथेच आहेत विठ्ठल आणि रुक्मिणी। पुंडलिकाने विशेष निवेदन केलं भगवंताला, मला तर आपण दर्शन दिलं, मी धन्य झालो। आता त्या पुंडलिकानं भगवंताला उभं राहण्यासाठी छोटंसं आसन एका विटेच्या रूपानं दिलं, आणि त्या विटेवरतीच भगवंत उभे राहिले। त्या विटेवरती उभा राहणारा भगवंत म्हणजे ही विठ्ठल, विठ्ठल विटेवरती उभा, अभंगामध्येही उल्लेख आहेच। करकटावरी ठेवून या उभा विठे विटेवरी। त्यामुळे या पुंडलिकाच्या विनंतीला मान देऊन भगवंत पंढरपुरामध्ये राहिले। आता दुसऱ्या रूपानं विस्तारण ते द्वारकेला परत फिरले, आणि तिथेही लीला संपन्न होत राहिल्या जरूर, पण भगवंत पंढरपुरामध्येही त्यांचे जे सच्चिदानंद विग्रह आहेत, भगवंताचा विग्रह, भगवंताची भगवंताचं रूप सच्चिदानंद, सच्चिदानंद विग्रह समजत असेल की कोणी मूर्तीकारानं या विठ्ठलाला बनवलं, असं म्हणणाऱ्या बोलणाऱ्याच्या तोंडामध्ये किडे पडोत, असं तुकाराम महाराज या शब्दामध्ये, किंवा त्यांचा हा साक्षात्कार या मूर्त्या नाहीत, साक्षात भगवंतच म्हणा, या मूर्तीच्या रूपाने भगवंतच पंढरपुरामध्ये उपस्थित आहेत। आणि अर्थात जसे पुंडलिक म्हणाले, मला तर दर्शन लाभलं भगवंता, पण भविष्यामध्ये ते दुर्लभम मानव दुर्लभ मनुष्य जन्म ज्यांना लाभेल त्यांनाही दर्शन द्याल, आपण इथे इथं राहिला तर ते भगवंत राहिले, आणि कमरेवरती हात ठेवून म्हणजे भगवंत उभे आहेत, वाट पाहत आहेत। व्यक्ती ज्यावेळी कधी कधी कमरेवरती हात ठेवतो म्हणजे पाहतोय केव्हा येतोय तो, किंवा केव्हा हे संपतंय त्याचं कार्य। त्या भगवान कमरेवरती हात ठेवतायत याचा एक भावार्थ, गूढ अर्थ असा आहे की भगवंत आपल्या सर्वांच्या प्रतीक्षतेमध्ये आहेत, भगवंत आपल्या सर्वांची वाट पाहतायत। नागपूरचे लोक केव्हा येतात, का आले नाहीत, कमरेवरती हात ठेवण्या पाठीमागचा आणखी काही भावार्थ, गूढ अर्थ आहे। जो कोणी माझ्या दर्शनासाठी येतो पंढरपूरमध्ये, तो तरुण जातो म्हणे, हा भवसागर, तरुण जातो जो माझ्या दर्शनासाठी येतो। तसंही या जगातले सर्व आपण या भवसागरामध्ये आपला निवास किंवा भवसागरामध्येच आपण जन्माला येतोय, वरती येतोय, परत बुडतोय, हे रहाट गाडगं चालूच आहे. पुनरपी जननम, पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरे शयनम, इह संसारे खलु दुस्तारे कृपया पाही पारे मुरारे. हे जन्म आणि मृत्यूचं जे चक्र आहे, या भवसागरामध्ये आपण कधी वरती येतोय तर कधी बुडतोय, पण जो कोणी माझ्या दर्शनासाठी येतोय तो भवसागर तरुण गेला. भगवान दाखवतात आपले हात कमरेवरती ठेवून, इथे म्हणे जास्त पाणी नाही, तिथे पाठीमाग भवसागरामध्ये तर पाणीच पाणी किंवा खोल पाणी, पण इथे जास्त पाणी नाही, इथे किती पाणी आहे, फक्त एवढं पाणी आहे. बुडण्याची एवढ्या पाण्यामध्ये कोणी बुडण्याची शक्यता नसते. त्या भगवान मामेकं शरणं व्रज, अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि, मा शुचः, घाबरू नकोस. भगवंत अभय दान देतात, जसं गीतेमध्ये दिलं, तसंच पंढरपुरामध्ये भगवंत करकटावरी ठेवून भक्तांना, दर्शनार्थी भक्तांना आश्वासन देतात किंवा अभय दान देतात. अशा विठ्ठल पांडुरंगाचे लाडके भक्त संत तुकाराम महाराज होऊन गेले. गोष्टी चालू होत्या आमचे राधेश्याम प्रभू सांगत होते वैकुंठाच्या गोष्टी, वैकुंठाचं वर्णन, वैकुंठ आहे ही आणि त्याचं विस्तृत वर्णन ही उपलब्ध आहे. आणि तिथे भक्त तद्भगवंत या जगामध्ये परत 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 प्रगट होऊन संभवामी युगे युगे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवंत या जगामध्ये परत परत प्रगट होऊन, तर भगवंत प्रगट होत आहेत म्हणजे आणखी कुठे तर ते प्रगट होण्यापूर्वी असतात, तिथून ते या जगामध्ये प्रगट होतात. किंवा भगवंत अवतार घेतो म्हणजे अवतरती, भगवंत उतरतो वैकुंठामध्ये, तो नेहमीच निवास करतो आपल्या धामामध्ये वैकुंठामध्ये. भगवंताचे विविध अवतार त्यांची वैकुंठ आहेत. साकेत नावाचं वैकुंठ आहे ज्या ठिकाणी श्री राम निवास करतात. गोलोक नाम निज धाम तले च तस्य, गोलोक नावाचं श्रीकृष्णाचं स्वतःचं धाम आहे गोलोक, या ठिकाण राधा कृष्ण, त्या गोलोकामध्ये वृंदावन आहे, मथुरा आहे, द्वारिका आहे, इथे नित्य निवास त्या श्रीकृष्णाचाही आहे गोलोकामध्ये. तिथून भगवान संभवामी युगे युगे या जगामध्ये प्रगट होतात. आणि त्यांचा प्रगट होण्यापाठीमागचा मुख्य उद्देश तर आपल्या सर्वांना मुक्त करणं, आपल्या सर्वांना भक्त बनवणं, आपल्या सर्वांचं चित्त आकृष्ट करणं, या उद्देशानं भगवंत अर्थात धर्म संस्थापनार्थाय धर्माची स्थापना करणं आणि धर्माची स्थापना करून आपल्या सर्वांचं रक्षण करणं. धर्मो रक्षती रक्षितः. आपण जर धर्माचं रक्षण केलं किंवा धर्माच्या नियमाचं पालन केलं तर तो धर्म आपलं रक्षण करेल. त्या भगवान येतात, धर्माची परत स्थापना करतात, पुनर्स्थापना करतात, जेणेकरून आपल्या सर्वांचं रक्षण होईल, आपल्या सर्वांना आश्रय भेटेल. त्या वैकुंठ आहे अर्थात सरतेशेवटी तुकाराम महाराज भगवंताच्या धामी परत फिरले. आम्ही जातो काय म्हणाले ते आमच्या गावा. आम्ही जातो आमच्या गावा. आम्ही जातो आम्ही जातो आमच्या गावा. आम्ही जातो अरिवा आमचा राम राम घ्यावा. आमचा राम राम घ्यावा. तुकाराम महाराज आपल्या गावी गेले. अर्थात गावकऱ्यांनी त्या तुकाराम महाराजाळी म्हणा आम्ही जातो आमच्या गावा. याचा अर्थ, याचा खुलासा बहुतेक उपस्थित गावकऱ्यांना तो समजला नसेल. काही जणांनी विचार आम्ही जातो आमच्या आपलं गाव तर इकडे जवळ म्हणे देहू आपलं गाव. ही इंद्रायणी नदी तिच्या काठावरती आपलं गाव. ते काही इतकं दूर नाही, विमानामध्ये बसून जाण्याची आवश्यकता नाही. आपण 2 मिनिटात पोहोचू की चालत गेलो तर विमानामध्ये बसून जाण्याची काय आवश्यकता आहे आपल्या गावी जाण्यासाठी. पण तुकाराम महाराजा गावाचा उल्लेख करत होते, विचार करत होते, उल्लेख करत होते. ज्या गावी ते जाणार होते ते गाव वेगळं, ते आमच्या गावा. आम्ही जातो आमच्या गावा, म्हणजे भगवंताच्या गावा. भगवंताचंच गाव आमचं गाव. देहू गाव, देहू गावासारखी बरीच गावं होऊन गेलेली आहेत या जन्मामध्ये. हे गाव त्या जन्मामध्ये, नागपूर त्या जन्मामध्ये, रायपूर त्या जन्मामध्ये, आणि कोणतं पूर किंवा गाव ग्राम. पण आपलं खरं गाव, शाश्वत गाव, नेहमीचं गाव, ते गाव जे भगवंताचं गाव. तुकाराम महाराज आपल्या गावी अर्थात जात होते. एवढ्यात ते का आवली, काय आवली, आवली पोहोचली. तुकाराम महाराज थोडं तुई चल असं निवेदन होत, पण ती म्हणाली माझ्या म्हशीच काय होणार, ठीक आहे मग राहतो. आणि ती बिचारी राहिली. त्या तुकाराम महाराज त्या विमानामध्ये बसून गेले. ते गेलेच कदाचित गावकऱ्यांनी वाट पाहिली असेल, थोडं हिंडून फिरून सत्तेचोटी येतील, पण ते आले नाहीत. वैकुंठाला गेले. म्हणूनच तुकाराम महाराजांची समाधी आपल्याला शोधूनही सापडणार नाही सदेहानं. हे वैशिष्ट्य त्यांच्या वैकुंठ गमनाचं. ध्रुव महाराजही तसेच गेले आणि आणखी काही भक्त. तुकाराम महाराज हे दरवर्षी वारीला जाणारे, देहू ते पंढरपूर आषाढी वारी आणि कधी कार्तिकी वारी. एक वर्ष ते जाऊ शकले नाहीत, थोडे आजारी होते. जाण्याची फार तीव्र इच्छा तर होती भगवंताला पाहण्यासाठी. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. आवडीन त्या विठ्ठलासमुख पाहण्याची फार तीव्र इच्छा, आंतरिक इच्छा नेहमीच असायची आणि त्या वारीच्या वेळी होती, पण जाऊ शकले नाहीत, आजारी होते. देहूचे आणखी काही वारकरी जरूर जायला तयार झालेले होते. तुकाराम महाराजांनी भगवंतासाठी एक पत्र लिहिलं, म्हणे मी आजारी आहे, येऊ शकत नाही. आपल्याला पाहण्याची फार इच्छा आहे. शून्यायितं जगत सर्वं गोविंद विरहे न मे. म्हणे शून्यायितं, हे सर्व जग म्हणे शून्य, आपल्याशिवाय आपल्या दर्शनाशिवाय हे सर्व जग शून्य आहे. त्या एकाशिवाय तो एक जर नसेल तर एक शून्य जे काही आपलं अहम आणि मम, हे मम ममता, हे माझं ते माझं ते माझं ते माझं ते माझं, एक एक शून्य आहे. एक शून्य, दोन शून्य, तीन शून्य, आणि सर्व शून्य मिळून एक मोठा शून्य. त्या शून्याला तेव्हा किंमत येते ज्यावेळी समोर कोण असतो, एक असतो. तेव्हा तो एक, तो एक मामेकम शरणम व्रज, तो एक आहे कृष्ण. ईश्वर एकला कृष्ण आर सब भृत्य, किंवा तो एक. मग शून्य एक असेल, दहा, शंभर, हजार, लाखो, कोट्यावधी, खर्व, निखर्व, सर्व त्यांना किंमत आहे. तो एक असेल तर तेव्हा तुकाराम महाराजांची फार दर्शनाची इच्छा होती असं पत्रामध्ये त्याने उल्लेख केला. तेव्हा मी येऊ शकत नाही भगवंता, आपणाला पाहावं असं वाटतंय, आपण याल का? शक्य तर आपणच या, मला दर्शन द्या. अशा मजकुराचं पत्र त्याने लिहिलं आणि आपल्या शेजारच्या मित्राजवळ दिलं. सांगितलं की तू पंढरपुरामध्ये पोहोचशील, दर्शनाच्या बारीमध्ये ज्यावेळी विठ्ठलासमोर पोहोचशील त्यावेळी माझं हे पत्र तू वाचून दाखवायचं बरं का? हा हा, जरूर दाखवा, जरूर वाचेन. तेव्हा तो वारकरी पोहोचला वारी दिंडीमध्ये. विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई,
विठ्ठल रखुमाई,
जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल
रखुमाई,
जय विठ्ठल रखुमाई, जय जय. कीर्तन करत करत बागडत सर्व वारकरी पंढरपूरच्या दिशेनं जातच होते. त्यामध्ये हा देहूचा वारकरी ज्याच्याजवळ तुकारामाचं पत्र होतं तोही पंढरपूरच्या दिशेनं जात होता आणि तो पोहोचलाही. आणि तर ते शेवटी दर्शनाची बारी आली. आणि त्या वारकऱ्या तुकारामांचं पत्र वाचून दाखवलं. सरते शेवटी त्या पत्रामध्ये निवेदन होतं तुकाराम महाराजांचं, भगवंत आपण येऊ शकाल का असं प्रेम. जणू भगवंत जणू काय आहेतच ते परमपिता. मिठ माझा लेकुरबाळा संगे गोपाळांचा मेळा. विठ्ठल विठ्ठल कोण आहे? विठू माझा लेकुरवाळा. लेकुरवाळा म्हणजे काय किंवा लेकुरवाळी म्हणजे काय? उदंड लेकर. आम्ही दोघे आणि आमचे आमचे दोन, हम दो हमारे दो, त्याला म्हणू शकत नाही. लेकुरवाळा लेकुरवाळी अष्टपुत्र सौभाग्यवती ते जुन्यातले आशीर्वाद. भगवंत विठ्ठल लेकुरवाळे संगे गोपाळांचा मेळा, संगे गोपाळांचा मेळा. त्याच मेळाव्यातून आपण थोडे बाहेर पडलो, या संसारामध्ये आलो, चक्कर चालू आहे, जन्मृत्यूचं चक्कर चक्र. पण आहोत आपणही लेकर, आपणही भगवंताचीच लेकर आहोत. सर्व जीव भगवंताचे लेकर आहेत. आणि तो पांडुरंग तो विठ्ठल लेकुरवाळा आहे. लेकुरवाळा किंवा त्या विठ्ठलाचं एक लेकरू तुकाराम महाराज येऊ शकत नव्हते. म्हणून त्यांनी भगवंत आपणच आपणच याल का, शक्य तर या. तेव्हा हे निवेदन त्या पत्राच्या रूपानं ज्यावेळी भगवंतानं ऐकलं, त्यावेळी भगवंत आपल्या भक्ताला आपल्या तुकारामाला भेटण्यासाठी फार उत्कंठित झाले. फक्त जीवाचंच जीवाचा खरा जीवलग तर भगवंतच आहे. जीवाचा जीव त्या जीवलगामध्ये त्या भगवंतामध्ये. तेव्हा जीव भक्त तर प्रेम करतोच भगवंतावरती, पण अर्थातच भगवंताचं सुद्धा प्रेम भक्तावरती असतं. वन वे ट्रॅफिक नाही. फक्त भक्त प्रेम करतोय भगवंतावर, भक्त प्रेम करतोय नाही, भगवंताचं प्रेम आहे भक्तावरती अगोदर, त्यानंतरच्या गोष्टी मग भक्तही प्रेम करतोय भगवंतावरती. प्रियोसी मे भगवंत म्हणाले, माम एव एष्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. भगवंत तर त्या ठिकाणी अर्जुनाला म्हणाले, पण तसं भगवंत सर्व जीवाला संबोधून म्हणू शकतात, म्हणतात प्रिय असी, तू मला फार प्रिय आहेस। हे भगवंताचं संबोधन आपल्या प्रत्येक जीवाला संबोधून भगवंत म्हणतात, प्रिय असी, प्रिय असी, तू मला प्रिय आहेस। भगवंताचा हा अति प्रिय विशेष प्रिय भक्त तुकाराम महाराज त्यांच्या पत्रातला मजकूर वाचून भगवंत जायला तयार झाले। पण ही बातमी ज्यावेळी रुक्मिणीला लागली, प्रभूजी चाललेत म्हणे, ती धावत पळत आली आणि आठवण करून देते, कुठे चालात आपण? आपल्या दर्शनासाठी 10 लोक आलेत पंढरपुरामध्ये, तुम्ही गेला तर त्यांच्या दर्शनाचं काय होणार? नाही नाही, मला जायला हवं। तुकाराम महाराजांनी विशेष निवेदन केलेलं आहे, नाही नाही अगोदर दर्शन तर द्या काही भक्तांना। आणि आणखी एक रुक्मिणीचा सुझाव, रुक्मिणी म्हणाले, तुकाराम महाराज जर पंढरपूरला येऊ शकत नाहीत, आजारी आहे, चालू शकत नाहीत, तर तुमचं ते गरुड वाहन पाठवा ना, त्याच्या पाठीवरती बसून तुकाराम महाराज येऊ शकतात, तुम्ही दर्शन द्या सर्वांना, सरतेसाठी तुकाराम महाराजांनी तुम्ही भेटाल। त्या विठ्ठल म्हणा, हा आयडिया बाज, पत्नी असावी तर हा शाबास। तेव्हा तसंच केलं, पांडुरंगानं आपलं वाहन पाठवलं, तुकाराम महाराज तसे वाटच पाहत होते। तो आज वारकरी, आज दशमी किंवा काल दशमी होती, आज एकादशी आहे, आज जरूर पोहोचला असेल, माझं पत्र जरूर वाचून दाखवलं असेल। आणि भगवंत येतच असतील, रस्त्यामध्ये असतील, ते तुकाराम महाराज मधून अधून घराच्या बाहेर येऊन पंढरपूरच्या दिशेनं आकाशामध्ये पाहत होते, केव्हा येत आहेत, आता येत आहेत, सकाळी आले नाहीत, दुपारी तर येतील, दुपारी नाही तर संध्याकाळपर्यंत त्यांनी यायलाच हवं। तेव्हा अशी वाट पाहत असताना तुकाराम महाराजानं गरुड देहूच्या दिशेने येत असताना जरूर पाहिलं। तुकाराम महाराजांनी एक ग्रहीत धरलेलं होतं की गरुड वाहन येते म्हणजे त्यामध्ये बसून विठ्ठल जरूर येत असतीलच। पण ज्यावेळी ते गरुड वाहन जवळ पोहोचलं, आशेची निराश झाले, आशाची दुर्दशा झाली। तुकाराम महाराज गरुडानं म्हणे, बसा आपण, विठ्ठलाने पाठवलंय मला, आपण माझ्या पाठीवरती बसा, मी आत्ताच पोहोचवेन आपणाला। पण तुकाराम महाराज, नाही नाही नाही, हे माझ्या स्वामींचं, माझ्या भगवंताचं वाहन, त्यामध्ये मी कसा बसू शके, नाही नाही, तू परत जा ए गरुडा आणि भगवंताला घेऊन ये। गरुड परत गेला तुकाराम महाराजांचा संदेश घेऊन, पंढरपुरात पोहोचला। तेवढ्या वेळेमध्ये बऱ्याच जणांची दर्शन झालेले होती, मग विठ्ठल म्हणाले, गरुडाला तर पाठवलं पण तुकाराम महाराज याला तयार नाहीत, आपण जायला हवं। त्या रुक्मिणी म्हणे आता जाऊ शकता आपण, 10 लाखापैकी 8-9 लाख लोकांचं दर्शन झालेलं आहे, आपण जाऊ शकतो. आणि फक्त आपणच नाही तर मी बरोबर येते. आणि मग विठ्ठल आणि रुक्मिणी दोघेही त्या गरुड आसनावरती गरुड वाहनावरती विराजमान होऊन त्यांनी देहूच्या दिशेनं प्रस्थान केलं. सरते शेवटी पोहोचले. तुकाराम महाराज वाटच पाहत होते केव्हा येतात केव्हा येतात. त्या भगवंत पोहोचले उतरले. तुकाराम महाराजांना दर्शन दिलं, गाढ आलिंगन दिलं, आपल्या बाहुपाशामध्ये भरलं, धारण केलं. तसं त्या सुदामाला भेट दिलेली होती द्वारकाधीशानी, द्वारकेमध्ये आणखी असंख्य भक्तांना भगवंत आलिंगन आणि विशेष दर्शन देतच असतात. तसं दर्शन तुकाराम महाराजांना लाभलं.
जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई,
हे निवेदन आहे. आपण ज्यावेळी भगवंताच्या नावाचं उच्चारण करतो त्यावेळी आपण संबोधन करतो. हे संबोधन आहे, संबोधन समजतं आपण. वी ॲड्रेस ॲड्रेस हे भगवंता असं म्हणतो आपण. हे भगवंता, हे विठ्ठल, हे रुक्मिणी, हे हरे, हे कृष्णा, कृष्णा कृष्णा, हरे हरे, हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे. हे सर्व संबोधन आहे, संबोधन, भगवंताला संबोधन, भगवंताला उद्देशून आपण आपले भाव, आपलं प्रेम ही व्यक्त करतो. ज्यावेळी आपण भगवंताचं नाम कीर्तन भजन करतो, भगवंताच्या नाम रूप गुण लीलेचं स्मरण करतो, कीर्तनामध्ये संबोधन करतो, संबोधन करत असताना आता कृष्णाचं स्मरण आहे त्यामध्ये. हे कृष्ण
स्वमाधुर्येन स्वमाधुर्येन मम चित्तम आकर्षय.
आपण म्हणतोय हे कृष्ण आपण, पण त्याचबरोबर आपण म्हणतोय काय, हे मधुर माधवा, आपल्या माधुर्यानं माझं चित्त आकृष्ट करा. मच्चित्त मदगत प्राण, भगवंत म्हणाले आपल्या भक्ताचा परिचय देताना गीतेमध्ये भगवंत म्हणाले मच्चित्त, माझा भक्त कसा आहे, मच्चित्त, त्याचं चित्त माझ्यामध्ये. जसं त्या घार म्हणतात, घार पक्षी घार, तिचं चित्त कुठे असतं, पिलापाशी, पिलापाशी आकाशामध्ये, घार आकाशामध्ये, पण तिचं चित्त, तिचं ध्यान कुठे, त्या पिलापाशी. तसंच भगवंताचंही ध्यान आपल्यावरती आहे. भगवंत आपणाला कधीच विसरू शकत नाहीत. आपण विसरण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत. पण भगवंत, मुलं कधी कधी मोठी झाली तर आईवडिलापासून दूर जातात, विसरतात, विसरण्याचा प्रयत्न करतात. पण आई वडील कधी विसरतात का? हां, नाही. आपला अनुभव आहे, आपण आई आहात, आपण वडील आहात. किंवा या जगातले आपण लहानसे वडील किंवा लहानसे आई, तर आपल्या अपत्याला आपण विसरू शकत नाही. तर मग तो भगवान परम पिता, परम माता, त्वमेव माता, त्वमेव पिता, त्वमेव बंधु, सखा, मम सर्व देव देवा. तो भगवंत सर्व काही आहे. तो माता, तो पिता, परम पिता, लहानचे पिता. लहान पिता विसरू शकत नाही तर मग महान पिता. महान पिता कसा विसरू शकेल? तो कधीच विसरत नाही आपणाला. तेव्हा ज्यावेळी आपण भगवंताचं कीर्तन करतो, विठ्ठल रखुमाई म्हणतो, किंवा हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, आपण बरंच काय म्हणतो. आपण म्हणतो फक्त हरे आणि कृष्ण आणि हरे आणि कृष्ण, पण त्या प्रत्येक नावाच्या उच्चारणाबरोबर आपण बरंच काहीतरी म्हणतो. त्या प्रत्येक नावाशी वेगळ्या वेगळ्या भावांचा संबंध आहे. भाव भाव भक्तिभाव. तुकाराम महाराज आदर्श भक्त होऊन गेले, संत महात्मे, थोर महात्मे होऊन गेले. चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, हात सापडे बोध खरा. तुकाराम महाराजसारखे तुकाराम महाराजच, आणि कोणी तुकाराम महाराज होऊ शकणार नाही. त्यांचा जो आदर्श आहे तो आपल्या समोर आपण ठेवून त्यांच्या चरणचिन्हाचं अनुसरण करून. बोले तैसा चाले चाले, म्हणे काय, त्याची वंदावी पावले. तुकाराम महाराज तसे होते, बोले तैसा चाले, जसं बोलणार तसाच तो चालणार. याने काय, बोलणार एक आणि चाल दुसरी नाही. बोले तैसा बोले, तैसा चाले, त्याची वंदावी पावले. त्या तुकाराम महाराज सारख्या संतांच्या महाजनो येन गतः सपंथः, त्यांचा आदर्श जीवन. ते गृहस्थ होते, त्यांची मुलं बाळं होती, त्यांचा काही व्यापार दुकानं होती, आणि संन्यास घेतला नाही. आणि काय आवश्यकता नाही, संन्यासापेक्षाही ते श्रेष्ठ होते. होते गृहस्थ, गृहे थको वन्य थको, सदा हरी बोले डको. आपण गृहस्थ असू शकतो, अर्जुन ही गृहस्थ होते, अर्जुन सन्यासी न होते, अर्जुन होता क्षत्रिय, अर्जुन ब्राह्मण न होता, पण होता भक्त। भक्तोसी मे सखा चैति तदहि रहस्य उत्तमम्। अर्जुन आम्ही तुला का सांगतो हे रहस्य, गीतेचं रहस्य तुला सांगण्याचं, आणि कोणाला नाही तुलाच का, तू माझा भक्त आहेस, तू माझा भक्त, तू माझा सखा। तेव्हा तुझी श्रद्धा आहे माझ्यामध्ये म्हणून